हेलो,
कितनी बार बोलूं रॉन्ग नंबर है, फोन रख।
डाटा का रॉन्ग नंबर।
हेलो
हेलो हेलो चिदिया, हेलो अरे चिदिया, खूप प्रॉब्लेम झाला। अरे झालं काय की मी मंजन करून घेतलं आणि जेवलोच नाही, मला खूप भूक लागू लागली।
मग आता जेवण घे चिदिया।
अरे पण तो बोलला ना डॉक्टर, बोलला की जेवायच्या नंतर मंजन करायचं।
हा तो मंजन कर आणि जेवण घे।
अरे पण मी मंजन पहिल्याच केलं ना चिदिया, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे। आता कळून खूप भूक लागली,
बहुत मोठा झाला का?
आता मी करू काय, मंजनी संपला
काही नाही, आता काही नको करू।
अरे पण आता मला भूक लागून आली खूप जोरात।
डॉग बिस्किट आहे का? डॉग बिस्किट,
डॉग बिस्किट नाही ना, नाही आहे। काय बोलू लागला?
नाही आहे।
अरे पण काय खाऊ नाही शकत राजा, मी मंजन करून घेतला। अरे माझ्या मंजन पण संपला, आता मी जेवून घेतला आणि मग मला मंजन नाही केला तर माझ्या दातात किडा होऊन जाईल ना। किडा
किडा झाला ना मग शिडा खाऊ आपण भात, शिडा भात। तू कोण बोलून राहिला भाऊ?
अरे मी मन्या बोलून राहिलो चिच्या।
मन्या कोणता मन्या बोलतो भाऊ?
अरे तू मला ओळखत नाही का चिच्या? असं काऊन करून राहिला?
अरे तू मला नाही ओळखला का?
अरे तू चितोळ्या बोलतो आहे ना?
नाही बोलता ठेवून दे आता फोन। नको खाऊ, झोपू दे घरी जाऊन। नको खाऊ, झोपू दे घरी जाऊन।
अरे चुकीचा लागला का फोन?
हा चुकीचा नाही, बहुत चुकीचा लागला। अरे नंबर लागला आणि बहुत चुकीचा लागला।
अरे असं झालं का? सॉरी भाऊ, पण मी आता करू काय?
आता काही नको करू, बिस्किट खाय आणि झोपून जाय उतारी करून पटकन।
रेड एफ एम वरून आरजे दादा बोलतोय साहेब।
अरे क्या दादा, गेम मनाला क्या मेरे भाई?
आपको भी लग सकता है ऐसा रॉन्ग नंबर, भाई तैयार है ना, क्योंकि अपना बैलेंस बहुत है।
दादा का रॉन्ग नंबर।